नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबर दिता. मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हे काल राती बिहारक पावले. बिहारचे मंत्री नितीन नबीन हांणी तांकां विमानतळाचेर येवकार दिलो. आज शेनवारा पाटणा आनी दरभंगा हांगा तांच्यो जाहीर सभा जातल्यो. रामा काणकोणकाराचेर जाल्लो हल्ला प्रकरणात पोलिसांनी शुक्रारा आनीक दोगांक अटक केल्या. फ्रँको डिकोस्टा आनी साईराज गोवेकार अशी अटक केल्यांची नांवां आसात. हल्ला प्रकरणात आतां मेरेन 7 जाणांक अटक केल्या. ब्रेस्तारा अटक केल्या 5 दुबावितांक शुक्रारा 5 दिसांचो पुलीस रिमांड न्यायालयान दिलो. पुलिसा कडल्यान योग्य दिकेन तपास सुरू आसा अशी माहिती पुलीस महासंचालक आलोक कुमार हांणी दिल्या. जो हल्लो करपी आसा तांकां कलम 307 लावपाचो, एनएसए कायदो लावपाचो आनी तडीपार करपाच्या शिष्टमंडळाच्या मागणीचेर विचार करतले. गँग वॉर गोंयांतल्यान काबार करपा खातीर आमी पुलिसांक पुराय मेकळीक दिल्या. पुलीस फोन ट्रॅक करपाच्या मार्गार आसात आनी मास्टर माइंड बेगीनूच सापडटलो अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी सांगले.
आनी बाकी सगळे जाण म्हाका मेळ्ळे, तांच्यानी जी डिमांड घातल्या की तांकां सेक्शन 370 लावपाचो, तो सॉरी 307 लावपाचो, तो 307 एनएसए लावपाचो, एक्सटेंडमेंट लावपाचो. सगळे जे तांच्यानी डिमांड केले ते सगळे व्हडले गँग वॉर कायमचे काबार करपा खातीर ज्यो ज्यो स्टेप्स उखलपाक जाय तेणी सरकार तितक्यो स्टेप्स उखलतले. आमी फूल पुलिसा खातीर तुका फ्रिडम दिला की ह्या सगळ्या बाबतीत तांच्यानी एक्ट जावचे म्हणून 100% अशा पद्दतीचे गँग वॉर कायमचे गोव्याचे काबार करता. तेणी मोबायल ट्रॅक आनी कोण मास्टर माइंड आहा पयली तेका सुद्दां सोद दिलो. सगळ्या सगळे मोबायल जसे प्रूफ मेळटले त्या प्रमाणे मास्टर माइंड कोण आहा तेचे दिले.
कोंकणी भाषा मंडळाचे 2025 वर्साचे वर्सुकी पुरस्कार जाहीर केल्यात. या वर्साचो मानाचो कोंकणी सेवा पुरस्कार शिवनाथ नागेशकार आनी उल्हासभाई भाटीकार हांकां फावो जाला. कोंकणी भाषा मंडळाचे अध्यक्ष रत्नमाला दिवकर हांणी ही माहिती दिली. भाषा मंडळाच्या 63व्या वर्धापन दिसा निमतान राजीव गांधी कला मंदीर फोंडें हांगा जावपी खाशेल्या कार्यावळीत ह्या पुरस्कारांचे वांटप जातले. समाजातल्या जाणट्यांक फावो तो मान मेळचो ह्या हेतून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सन्मानान जाणटे जायात ही मोहीम चालीक लायल्या. देशातल्या सगळ्या शाळांक आनी महाविद्यालयांक जाणट्यांक मान सन्मान मोहिमे खाला आयोजित केल्ल्या कार्यावळीत राज्यातल्या सगळ्या शाळांनी ती चालीक लावची अशें आवाहन गोवा एससीईआरटीन केलां. 23 सप्टेंबराक गोंयातल्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेन 10वो आयुर्वेद दीस मनयतले अशी माहिती दितना आयुष मंत्री प्रतापराव जाधव हांणी सांगले की भारताची पारंपारीक वैजकी पद्दत संवसारीक पांवड्यार नव्या उंचायेर पावता ही सगळ्यां खातीर अभिमानाची गजाल आसा. आयुर्वेदाचे हे दायज दर एका व्यक्ती मेरेन पावोवपाचे आनी भलायकीन भरिल्लो भारत आनी भलायकीन भरिल्लो संवसार तयार करपाक योगदान दिवपाचो सरकाराचो हेत आसा अशें तांणी मुखार सांगले.
इस वर्ष हम आयुर्वेद दिवस का 10वा संस्करण आयुर्वेद फॉर पीपल एंड प्लेनेट थीम के साथ मना रहे है. यह थीम आयुर्वेद को वैश्विक सतत विकास लक्ष्यों के साथ जोड़ती है और व्यक्तिगत स्वास्थ्य और हमारे पृथ्वी के कल्याण दोनों के संरक्षण की तत्काल आवश्यकता पर जोर देती है.
दी जनरेशन नेक्स्ट जीएसटी सुधारणे अंतर्गत घरगुती इलेक्ट्रॉनिक वस्तूवेलो जीएसटी दर कमी करून सरकारान इलेक्ट्रॉनिक्स उद्देगा खातीर व्हड थाकाय जाहीर केल्या. एअर कंडिशनर आणि डिशवॉशर यासारख्या वस्तूवेलो कर 28%वेल्यान 18%मेरेन कमी केला. गोयची खरी सोबीतकाय हांगाची सैमीक उदकास्रोतां आनी समृद्ध जैवविविधतायत आसा आनी म्हणून राज्यातल्या सैमीक उदकास्रोतांचे संरक्षण आनी संवर्धन करपा खातीर गंभीरतायेन प्रयत्न करपाचे काळाची गरज आसा अशें मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी पर्यावरण आनी हवामान बदल खात्यान पणजे जिमखाना आयोजीत केल्ल्या मिशन सरोवर पुनर्निर्माण गोयच्या तळ्यांची पुनर्कल्पना या विशयावेल्या परिषदेच्या उक्तावण सत्रात उलयताना सांगले. कोंकणी भाषेक न्याय वा अधिकार मेळोवन दिवपा खातीर कोंकणी दिसाळे सुनापरांत मुखार हाडपाक वा तयार करपा फाटल्यान म्हत्वाचो वांटो आशिल्ले कोंकणी भाशा मंडळ आनी हेर कोंकणी संघटना वरवीं कोंकणी अस्मिताये खातीर प्रामाणीकपणान यत्न करपी बाबली नायक आनी सुनापरांतान प्रशासकीय सेवा तशेंच प्रकाशक म्हूण काम करपी अजीत गुळे हांच्या मरणाचेर गोवा कोंकणी अकादमीन दुख उक्तायला. रणजी क्रिकेटीतले सगळे खेळ गोंयच्या घरच्या मैदानाचेर परवरी क्रिकेट अकादमीत जातले अशें भारतीय क्रिकेट नियामक मंडळान जाहीर केलां. हंगामातलो पयलो खेळ 15 ते 18 ऑक्टोबराक जातलो. पणजे वेधशाळेन नोंद केला त्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 28 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर किमान 24.4 डिग्री सेल्सियस नोंद जाला. रजत फुडले कांय दीस कांय वाठारांनी हलको ते मध्यम प्रमाणात पावस पडूं येता. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो सांजेच्या 7:20 वरांचेर. नमस्कार.